या देवीचा अवतार आहे पार्वती माता
माता माता
योगेश्वरीचे नाम घेता मिटे सारी चिंता
बराबर
कोकणाची ही कुलदैवता होती सुंदर
सुंदर
नातेवाईक शोधून थकले वर तिला फार
बराबर
वर शोधिला वैजीनाथ गाव परळीचा
परळीचा
खूप चिडली योगेश्वरी राग आला त्याचा
वैजनाथाचा
म्हणे सुडाचा बदला घेईन या वेळी मी आज
आज आज
लग्नासाठी योगेश्वरी तयार झाली
हा
मग
काय
आदल्या दिवशी वऱ्हाडा आले आंबेजोगाईत
आंबेजोगाईत
जयंतीच्या काठी आले नदी पात्रात
पात्रात
लग्नासाठी योगेश्वरी झाली खुशीत
वा वा
बदला घेण्यासाठी कावा होता मनात
योगेश्वरीच्या
वैजनाथ नंदीवर आले बसून
बसून
फनलेल्या मातीतून भुयारी रस्त्यातून
रस्त्यातून
वराड सारे घेऊन आले तिथं वैजनाथ
बराबर
देवी येईना योगेश्वरी ती मंडपात
मंडपात
सुड भावना तिच्या अंतरी होती भारी
भारी भारी
म्हणून वेळ दौडू लागली ती योगेश्वरी
योगेश्वरी
नटू लागली योगेश्वरी शिंगार घालून
घालून
सुड घेण्यासाठी बघा वेळ जाणून
वेळ जाणून
मग पुढं काय घडतं ते ऐका
सांगा
महादेवाने त्याचा हवेळा वऱ्हाडाच्या केल्या वशिळा